सदगुरु साईनाथ महाराज की जय।
श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय। जोड़ो निया कर चरणी ठेविला माथा, परसावे विनंती माझी पंढरी नाथा। असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपा दृष्टि पाहे मज कड़े सद्गुरु राया। अखंडित सावे ऐसे वाटते पाई, सांडोनी संकोच ठाव थोड़ा सा दे। तुका म्हणे देवा माझी वेडी वाकुडी, नामे भव पाश हाती आपुल्या तोडी। उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुड पारी दाटला। गरुड पारा पासुनी महा द्वारा पर्यंत, सुरवरांची मांदे उभे जोडोनी हात। शुकसन कादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी, त्रिशूल डमरो घेऊन उभा गिरजेचा पती। कलियुगींचा भक्त नामा उभा कीर्तनी, पाठी मागे उभी डोळा लावनिया जनी। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। गेली तुम्हा सोडुनिया भव तमरजनी विलया, परिही अज्ञानाशे तुमचे भूलवियोग माया। शक्ति न अम्हाय किंचित हे तिजला साराया, तुम्हीच तेते सारुनि दावा मुख जनताराया। भो साईनाथ महाराज भवति मिरणाशकर वे, अज्ञानी अभी किति तव वर्णावे थोरवे। ती वर्णिता भागले बहुवदनी शेष विधि कवि, सकृप होनि महिमा तुमचा तुम्हीच वदवावा। आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा, आधि व्याधि भव ताप वारुणी तारा जड जीवा। भक्त मनी सद्भाव धरोनी जे तुमानुसरले, घ्यायास्तव ते दर्शन तुमचे द्वारे उभे ठेले। ध्यानस्था तुम्हास पाहुनी मनामुचे धाले, परित्वद वचनामृत प्राशाया ते आतुर झाले। उघडोनी नेत्र कमला दीन बंधो रमाकांता, पाहि बा कृपा दृष्टि बालका जशी माता रंजवी मधुरवाणी हरिताप साईनाथा आम्हीच फुले कार्यास्तव तुझ कष्टवितो देवा सहन करशील ऐकुनि द्यावी भेट कृष्ण धावा उठा उठा श्री साईनाथ गुरु चरण कमल दावा आधि व्याधि भवताप वारुनी तारा जड जीवा उठा पांडुरंगाता दर्शन द्या सकळा झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा संत साधु मुनी अवघे झाले ते गोळा सोळाशे जे सुख आता बघू द्या मुख कमळा रंग मंडपी महाद्वारी झाले से दाटी मनवता वेळ रूप पहावया दृष्टी राही रखुमा बाई तुम्हा येऊ द्या दया शेजे हालवनी जागे करा देव राया गरुड हनुमंत उभे पाहती वाट स्वर्गीचे सुरवर घेऊनी आले बो भाट झाले मुक्त द्वार लाभ झाला रोकडा विष्णुदास नामा उभा घेऊनी काकडा घेऊनी पंचारती करू बाबांची आरती उठा उठा हो बांधव ओ वाळू हार माधव करोनिया स्थिर मन पाहु गंभीर हे ध्यान कृष्णनाथा दत्त साई जडो चित्त तुझे पाई काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काम क्रोध मद मत्सर आटुनी काकडा केला वैराग्याचे तूप घालुनी मी तो भिजविला साईनाथ गुरु भक्ती ज्वलने तो मी पेटविला तदरुत्ती जाळुनी गुरुने प्रकाश पाडिला द्वैत तमाना सुनी मिळवी तत्स्वरूपी जीवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा भूखे चरव्यापुनी अवघे हृत्कमली राहशी तोची दत्त देव शिरडी राहुनी पावसी राहुन येथे अन्यस्त्र हितो भक्तास्तव धावसी निरसुनिया संकटा दासा अनुभव दाविसी न कळे त्वल्लीला हे कोण्या देवा वा मानवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवी घेऊनी बालक लघु सेवा त्वद्य शदुंदु भीरे सारे अंबर हे कोंदले सगुण मूर्ति पाहण्यातुर जन शिरडे आले प्राशुनि त्वद वचनामृतमुचे देह भान हरपले सोडुनिया दुराभिमान मानस त्वच्चरणी वाहिले कृपा करोनि साई माउले दास पदर घ्यावा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा काकड आरती करीतो साईनाथ देवा चिन्मय रूप दाखवे घेऊनि बालक लघु सेवा भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती पंच प्राण जीवे भावे ओवाळो आरती ओवाळो आरती माझा पंढरीनाथा माझा साईनाथा दोन्ही कर जोडो निचरणी ठेविला माथा काय महिमा वर्णु आता सांगने कीती कोटी ब्रह्म हत्या मुख पाहता जाती राही रखुमा बाई उभ्या दोगे दो बाही मयूर पिछचा मरे ढाळती ठाईंचे ठाई तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा विटेवरी उभा दिसे लावण्य गाभा उठा साधु संत साधा आपुला लेहित जाईल जाईल हा नर देह मग कैचा भगवंत उठो निया पहाटे बाबा उभासे विटे चरण तयांचे गोमटे अमृत दृष्टे अवलोका उठा उठा हो वेगेशी चला जाऊया रावळाशी जळतील पातकांच्या राशी काकड आरती देखिलिया जागे करा रुक्मिणीवरा देवा हे निज सुरात वेगे लिंबलोण करा दृष्ट होईल तयासी दारी वाजंत्री वाजती ढोल दमामे गर्जती होतसे काकड आरती माझा सद्गुरु रायाची सिंहनाद शंख भेरी आनंद होतसे महाद्वारे केशव राज विटेवरी नामा चरण वंदितो साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई दत्तराज गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई साईनाथ गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पाई श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय प्रभात समयी न भाषु भरवी प्रभा फाकली स्मरे गुरु सदा अशा समयी त्या छळे नाकली म्हणून कर जोडुनी करवता गुरु प्रार्थना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना तमा निरसी भानु हा गुरु हिनासी अज्ञानता परंतु गुरुचे करे नरवी कधी साम्यता पुणातिमिर जन्म घे गुरु कृपेणी अज्ञानना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना रवि प्रगट होवुनि त्वरित घालवी आलसा तसा गुरु ही सोडवी सकल दुष्कृते लालसा हरोणी अभिमान ही जडवी त्वत्पदी भावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु शि उपमा दिसे विधि हरिहरांची उणी कुठो निमगये इति कवनिया उगी पाहुनी तुझीच उपमा तुला बर विशोभते सज्जना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना समाधी उतरो निया गुरु चला मशीदी कडे त्वदीय वचनोक्ति मधुर वारिती साकडे अजात रिपु सद्गुरो अखिल पातका भंजना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना अहासु समयासिया गुरु ठोनिया बैसले विलोकु निपदाश्रिता त्वदीय आपदे नासिले असासु हितकारिया जगति कोणी अन्यना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना असे बहुत शाहणा परिन जागुरुचे कृपा न तस्व हित त्या कळे करित सेरी काम्या गपा जरी गुरु पदाधरी सुदृढ भक्ति ने तो मना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना गुरु विनती मी करी हृदय मंदिरिया बसा समस्त जग हे गुरु स्वरूपची ठसो मानसा घडो सतत सत्कृती मति हिदे जगत पावना समर्थ गुरु साईनाथ पुरवी मनोवासना प्रेमेय अष्टकाशी पढुनी गुरुवरा प्रार्थिती जे प्रभाती त्यांचे चित्ताशी देतो अखिल हरुनिया भ्रांती मी नित्य शांती ऐसे हे साईनाथे कथुनी सुचविले जेविया बालकासी तेवे त्या कृष्ण पायी नमुनी सविनये अर्पितो अष्टकाशी श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई रहम नजर करना बच्चों का पालन करना साई रहम नजर करना बच्चों का पालन करना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना जाना तुमने जगत पसारा सब ही झूठ जमाना
बच्चों का पालन करना। करो अब मोरे साई, तुम बिना नहीं मुझे माँ बाप भाई। तुम नजर करो खाली जमाना मैंने गवाया, खाली जमाना मैंने गवाया, साथी आखिर काय देव सावया मिठाया तरी हो, तुझ काय देव सद्गुरु मिठाया तरी, मी दुबळी बटीक नाम्याची जान श्री हरी, मी दुबळी बटीक नाम्याची जान श्री हरी, उच्चिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी हो, उच्चिष्ट तुला देणे जगन्नाथ तुझ देव कशी भाकवी, नको अंत मदीय पाहू सख्या भगवंता श्रीकांता, माध्यान रात्र उलटो निगेली आतान चित्ता, जा होईल तुझा काकडा की रावळांत हो, जा होईल तुझा काकडा की रावळांत नाम्याची जान श्री हरी। श्री सद्गुरु बाबा साई हो, श्री सद्गुरु बाबा साई, तुझ वासुनी आश्रय नाही भूतली, तुझ वासुनी आश्रय नाही भूतली, मी पापी पतित धीमंद हो, मी पापी पतित धीमंद, तारणे मला गुरुनाथा जड करी, तारणे मला साईनाथा जड करी, तू शांती क्षमेचा मेरू हो, तू शांती क्षमेचा मेरू, तुम्ही भवार्णवेचे तारू दुर्बला, तुम्ही भवार्णवेचे सुनिया आश्रय नाही भूतली।
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।
श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ।